सांग कुठल्या गाव करीजी बानू इचारी म्हातार्याला व सांग कुठल्या गाव करीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी हातात काटे कानन भैरा अहो ऐका जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा फटक धोतर हातात काटे कानन भैरा डुगु 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 मन हलती दाढी पांढरी जी डुगु 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 मन हलती दाढी पांढरी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी जी आहो धनगर सारे बसले होते मिळून पारावर तिकीत काटी म्हातार त्यांना राम राम करी आहो धनगर सारे मिळून बसले होते पारावरी तिकीत काटी म्हातार त्यांना राम राम करी लाडी गुडी लावून म्हणे ठेवा वाचा करी जी लाडी गुडी लावून म्हणे ठेवा मलाचा करी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी जी हा आहो वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होतं धनगर राखिली मेंढर फक्त बानू मुळ आहो देवान वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होत खुळ होऊन धनगर राखिली मेंढर फक्त बानू मुळ आंधुच बोल साजन खोल शास्त्राच्या आधारी जी आंधुच बोल साजन खोल शास्त्राच्या आधारी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी 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 जी देव बोलाया लागला बा